नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात. राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या रायगड आणि मुंबई दौऱ्यावर. 100 दिवस कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा विविध संघटनांशी संवाद. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती सर्वत्र भक्तिभावाने साजरी. आणि मराठवाड्यात तापमान 40 पार. आता सविस्तर बातम्या. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या ताब्यात आला आहे. एनआयएच्या पथकानं प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करून काल त्याला दिल्लीत आणलं. राणा याला 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 2009 साली अमेरिकेत अटक झाली होती. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडली याला मदत केल्याप्रकरणी राणाला 2013 अमेरिकेतल्या न्यायालयानं 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या दरम्यान राणा आणि डेव्हिड हेडली यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला चालवला गेला आणि त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडून करण्यात आली. 2023 अमेरिकेनं या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. ही प्रक्रिया पूर्ण होऊन तहव्वूर राणा याचं काल प्रत्यार्पण करण्यात आलं. दरम्यान राणाचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या धोरणात्मक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले,
मोदी सरकार का प्रयास है कि जिन लोगों ने भी भारत की जमीन, भारत का सम्मान और भारत के नागरिकों के साथ दुर्व्यवहार भी किया है, वो हमारे कानून के जद में लाना चाहिए. और मैं मानता हूं राणा की यहां वापिस आना ये मोदी सरकार की कूटनीति का बहुत बड़ी सफलता है.
दरम्यान पटियाला हाऊस न्यायालयानं राणा याला 18 दिवसांची राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी 8 वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. उद्या सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. उद्या संध्याकाळी मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत. जागतिक होमिओपॅथी दिन काल साजरा झाला. होमिओपॅथीचा उगम जरी जर्मनीत झाला असला तरी त्याच्या प्रचार प्रसारात भारतानं मोठी भूमिका पार पाडल्याचं केंद्रीय आयुष तसंच कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते काल गांधीनगर इथं एका कार्यक्रमानंतर बोलत होते. यंदाच्या योगदिन सोहळ्याची विपरीत गणना सुरू असून याअंतर्गत नाशिक इथंही कार्यक्रम होणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ते म्हणाले,
ये जो योगा दिन है 21 जून, ये 10 साल पूरे हो गए है और ये 11वां योगा दिन हम बहुत बड़े पैमाने पर मनाने के लिए हमारे मंत्रालय ने तैयारी शुरू की है. 100 दिन का काउंटडाउन कार्यक्रम हमने बनाया है. 100 जगह पे अलग अलग बड़े कार्यक्रम हमने आयोजित किए है. पहले शुरुआत हमारी दिल्ली से हुई, उसके बाद में 25 दिन वाला जो कार्यक्रम था भुवनेश्वर में हुआ, 50 दिन वाला कार्यक्रम महाराष्ट्र के नासिक में होने जा रहा है, 75 दिन वाला कार्यक्रम लद्दाख वहां पर होने जा रहा है. कि हमें पूरे देश के सभी राज्यों तक इसका प्रचार की पूरी तैयारी हमने की है.
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं होमिओपॅथी दिनानिमित्त आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधी वाटप करण्यात आलं. राज्य सरकारनं सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं महाआरोग्य शिबिरात बोलत होते. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. ते म्हणाले,
आरोग्याचा जो काही यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते. लवकरच सांगोला येथे देखील वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना करतो. उष्णतेची लाट आहे, उन्हामध्ये डोक्यावर काही घेतल्याशिवाय फिरू नका. टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण प्रवास करावा आणि पाणी भरपूर प्या अशी देखील आपल्याला विनंती करतो.
दरम्यान सांगोला इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या या आभार दौऱ्यात सांगोला इथं जाहीर सभेलाही त्यांनी संबोधित केलं. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे 26वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल विविध कामगार संघटना जिल्हा व्यापारी संघटनांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल माथाडी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांवर होणारा अन्याय कंत्राटी कामगारांचं किमान वेतन बोनस याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांना वाहनं उभी करण्यासाठी वाहन टर्मिनलसाठी जागा मिळावी दिवसा कमी रहदारीच्या वेळेत मालवाहतूक वाहनांना मोंढा परिसरात प्रवेश मिळावा अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेच्या वतीनं महावीर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्तानं जैन बांधवांच्या वतीनं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. नांदेड इथं भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. धाराशिव इथंही शोभायात्रेसह विविध उपक्रमांमध्ये नागरिक मोठ्या भक्तिभावानं सहभागी झाले होते. जालना शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. गुरु गणेश तपोधाममध्ये आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. भोकरदन शहरातूनही महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंग गडावर काल हजारो भाविकांनी चैत्रोत्सवानिमित्त हजेरी लावली. पालखी दिंडी आणि पदयात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. देशात आज निर्माण झालेली प्रगत पुरोगामी सुधारणावादी समाजव्यवस्था फुले दाम्पत्याची दूरदृष्टी त्याग आणि परिश्रमांचं फळ आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं 3 दिवसीय सेवा संकल्प शिबिराचा समारोप काल पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झाला. जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान नव्यानं कार्यान्वित झालेल्या महावितरण सेलू विभागाचं लोकार्पणही काल बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. सेलू शहरातल्या प्रत्येक घरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना शहराला राज्यातली पहिली सौर सिटी बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या रोहिणा अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी आणखी 2 आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 8 एप्रिल रोजी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा आणि अंमली पदार्थ नियंत्रक पथकानं टाकलेल्या छाप्यात सुमारे 17 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान लातूरसह मराठवाड्यात अंमली पदार्थाचं कनेक्शन ही अत्यंत चिंतेची बाब असून पोलीस यंत्रणेनं विशेष मोहीम राबवून या व्यवसायाची पाळेमुळे उखडून टाकावीत अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. लातूर जिल्ह्यात औसा शहरालगत असलेल्या भुईकोट किल्ल्याजवळच्या विहिरीत बुडून सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला. तालेबुराणा भागात काल दुपारच्या सुमारास 5 वर्षीय अलिना समीर शेख आणि 3 वर्षीय उस्मान समीर शेख हे भावंड खेळत असताना विहिरीत पडले. काही वेळानंतर त्यांचा शोध घेताना ते बुडाल्याचं निदर्शनास आलं. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 43.8° सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 42.5, परभणी इथं 40.9 आणि धाराशिव इथं 39.8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान पुढील आठवडाभर मराठवाड्यात हवामान कोरडं राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणा भारताच्या ताब्यात. राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या रायगड आणि मुंबई दौऱ्यावर. आणि भगवान महावीर यांची जयंती सर्वत्र भक्तिभावाने साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.